रोमकरासपत्र याचा 6वा अध्याय. ख्रिस्ताचे एक असणे व पाप करत राहणे हे परस्पर विरोधी आहे. तर आता आपण काय म्हणावे? कृपा अधिक व्हावी म्हणून आपण पापात राहावे काय? कधीच नाही. आपण जे पापाला मरण पावलो आहोत ते त्यामध्ये यापुढे कसे राहणार? किंवा आपण जितक्याने ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला ते आपण त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला हे तुम्ही जाणत नाही काय? म्हणून आपण त्याच्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो की जसा ख्रिस्त पित्याच्या गौरवामुळे मरण पावलेल्यामधून उठवला गेला तसेच आपणही जीवनाच्या नवेपणात चालले पाहिजे. कारण जर त्याच्या मरणाच्या रूपात आपण त्याच्याशी जोडलेले आहोत तर त्याच्या पुन्हा उठण्याच्या रूपात आपण त्याच्याशी जोडलेले हो. आपण जाणतो की आपल्यामधील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळला गेला आहे. म्हणजे पापाचे शरीर नष्ट होऊन आपण पुढे पापाचे दास्य करू नये. कारण जो मरण पावला आहे तो पापापासून मुक्त होऊन न्यायी ठरवलेला आहे. पण आपण जर ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असलो तर आपण त्याच्याबरोबर जिवंती राहू असा आपण विश्वास ठेवतो. कारण आपण हे जाणतो की मरण पावलेल्यामधून उठलेला ख्रिस्त पुन्हा मरणार नाही. त्याच्यावर मरणाची सत्ता अजिबात राहिली नाही. कारण तो मरण पावला तो पापासाठी एकदाच मरण पावला. पण जिवंत आहे तो देवासाठी जिवंत आहे. तसेच आपण ख्रिस्त येशूमध्ये खरोखर पापाला मरण पावलेले पण देवाला जिवंत आहोत असे तुम्ही स्वतःला माना. म्हणून तुम्ही आपल्या मरणाधीन शरीरात त्याच्या वासनांच्या अधीन होण्यास पापाला राज्य चालवू देऊ नका. आणि तुम्ही आपले अवयव अनितीचे साधने म्हणून पापाला समर्पण करू नका. पण तुम्ही आपल्या स्वतःला मरण पावलेल्यातून जीवन झालेले असे देवाला समर्पण करा. आणि आपले स्वतःचे अवयव नीतिमत्वाची साधने म्हणून तुम्ही देवाला समर्पण करा. तुमच्यावर पापाची सत्ता चालणार नाही. कारण तुम्ही नियमशास्त्राधीन नाही पण कृपेखाली आणले गेला आहात. गुलामगिरीवरून केलेला बोध. मग आपण नियमशास्त्राखाली नसून कृपेखाली आणले गेलो आहोत म्हणून आपण पाप करावे काय? कधीच नाही. तुम्ही ज्याला आपल्या स्वतःला दास म्हणून आज्ञा पाळण्यास समर्पण करता तुम्ही ज्याच्या आज्ञा पाळता त्याचे तुम्ही दास आहात. ते मरणासाठी पापाचे किंवा नीतिमत्वासाठी आज्ञा पाळण्याचे हे तुम्ही जाणत नाही काय? पण देवाला धन्यवाद. कारण तुम्ही पापाचे दास असतानाही तुम्ही ज्या शिक्षणाच्या शिस्तीखाली ठेवला गेला त्याच्या तुम्ही मनापासून आज्ञा पाळल्या आणि पापापासून मुक्त केले जाऊन नीतिमत्वाचे दास झाला. मी तुमच्या देहाच्या अशक्तपणामुळे मनुष्याच्या व्यवहारास अनुसरून बोलतो. कारण जसे तुमचे अवयव अमंगळपणाला व अनाचाराला अनाचारासाठी दास होण्यास समर्पित केलेत तसेच आता तुमचे अवयव नीतिमत्वाला पवित्र करण्यासाठी दास होण्यास समर्पण करा. कारण तुम्ही पापाचे दास होता तेव्हा तुम्ही नीतिमत्वाच्या बाबतीत स्वतंत्र होता. आता तुम्हा ज्यांची लाज वाटते त्या गोष्टीपासून तेव्हा तुम्हास काय फळ मिळत होते? कारण त्या गोष्टींचा शेवट मरण आहे. पण आता तुम्ही पापापासून मुक्त केले जाऊन देवाचे दास झाल्या असल्यामुळे आता तुम्हास पवित्र करणे हे फळ आहे आणि शेवटी सार्वकालिक जीवन आहे. कारण पापाचे वेतन मरण आहे पण आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे सार्वकालिक जीवन हे देवाचे कृपादान आहे.